नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या 2 दिवसांच्या भेटीसाठी आज सकाळी रवाना झाले. भारत सौदी अरेबियाबरोबरच्या आपल्या दीर्घ आणि ऐतिहासिक संबंधांना मोठं महत्व देतो असं पंतप्रधानांनी प्रस्थानापूर्वी म्हटलं असून या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षात अधिकच मजबूती आणि गती आली असल्याचं सांगितलं आहे. सौदी अरेबियाच्या अरब न्यूज या वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधानांनी भारत सौदी अरब संबंधांना विश्वसनीय मित्र आणि रणनीतिक भागीदार असं संबोधलं. आपली ही भेट म्हणजे सौदी अरेबियासोबत संबंध दृढ करण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेची निदर्शक असल्याचं त्यांनी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांचं आज जयपूर इथं सहकुटुंब आगमन झालं असून ते जयपूरच्या अंबर किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर जयपूर इथल्या राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रात व्हान्स यांचं अमेरिका भारत संबंध या विषयावर व्याख्यान होणार आहे. आज ते आग्र्यालाही भेट देणार आहेत. आज जागतिक वसुंधरा दिन आहे. पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी कृतिशील राहण्यासाठी प्रेरणा देणं तसंच स्वच्छता आणि वृक्षारोपण यासारख्या सामुदायिक प्रयत्नांना चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. आपली वसुंधरा आपली ऊर्जा ही या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. वसुंधरा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निसर्गासाठी सर्वांनी एकत्रित येत एक पाऊल पुढे टाकावं असं आवाहन केलं आहे. या दिनाचं औचित्य साधत राज्यात पर्यावरण हवामान बदल विभागातर्फे आजपासून वसुंधरेची आराधना करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. कैलास मानस सरोवर तीर्थयात्रा कोविड महामारीनंतर 4 वर्षांनी येत्या 30 जूनला पुन्हा सुरू होणार आहे. उत्तराखंड मार्गे जाणाऱ्या या यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कुमायू मंडळ विकास निगमवर सोपवण्यात आली असून या यात्रेवर उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय संयुक्तपणे देखरेख ठेवणार आहेत. 22 दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक यात्रेत 250 भाविक 50-50 जणांच्या गटात प्रवास करणार आहेत. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचं प्रदर्शन 112 वर्षांपूर्वी 21 एप्रिलला मुंबईत गिरगाव इथं ऑलिम्पिया थिएटरमध्ये झालं होतं. या दिवसाचं महत्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. काल मुंबईत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्यमंदिर सभागृहामध्ये यावर्षीच्या या महोत्सवाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येईल असंही शेलार यांनी यावेळी जाहीर केलं. काँग्रेस नेते आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. महत्वाच्या पदांवर संधी असूनही अनेकदा काँग्रेस पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप करत थोपटे यांनी 2 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासंदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे आयडी काढून घेण्याचं आवाहन केलं.
या अग्रिस्टॅक उपक्रम मध्ये फार्मर रजिस्ट्री हंगामी पिकाची माहिती संच तसेच भू संदर्भीकृत भूमी भूमान असणारे नकाशा या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहे आणि याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने त्यांच्या फार्मर आयडी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपला सरकार सेवा केंद्र किंवा शासनाची अग्रिस्टॅक वेबसाईट वर जाऊन नोंदणी करू शकतात आणि याची जी नोंदणी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने बंधनकारक केलेली आहे. कुठल्या प्रकारचे योजनेचे लाभ यासाठी आधार कार्ड बरोबरच अग्रिस्टॅकची फार्मर आयडीची पण गरज.
येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिल्या सेवा हक्क दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ किरण जाधव यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. नांदेड शहरात महापालिका आणि पोलीस दलाच्या वतीनं शहरातल्या जुना नांदेड भागात काल अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10